chinimandi.com पॉडकास्ट.
साखर कारखान्याच्या आरोग्य विभागामार्फत कर्मचाऱ्यांची तपासणी. धामपूर साखर कारखान्याच्या आरोग्य विभागाच्या वतीनं गुरुवारी पुन्हा कर्मचाऱ्यांची तपासणी केली. ज्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते अशा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना मास्क लावण्याबाबत जागरूक करण्यात आलं. बिना मास्क कामावर येणं हे कारखाना व्यवस्थापनाच्या आदेशांचं उल्लंघन आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल असं सांगण्यात आलं. या टीममध्ये असणाऱ्या मुख्य चिकित्सा अधिकारी पंकज श्रीवास्तव यांनी सुरक्षा अधिकारी संजीव त्यागी यांच्यासह कारखान्याच्या विविध प्लांट्सवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं निरीक्षण केलं. यावेळी एका कर्मचाऱ्यानं मास्क घातला नव्हता, त्याचं प्रबोधन करण्यात आलं. श्रीवास्तव यांनी सांगितलं की कोरोना महामारी संपूर्ण देशात पसरली आहे, अशामध्ये बिना मास्क कामावर येणं सहन केलं जाणार नाही.